सूचना या कार्यक्रमात तज्ज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. ऑल इंडिया रेडिओ आणि ऍड एजन्सी तज्ज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही. धन्यवाद.
गुड मॉर्निंग श्रोते हो, एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. एस हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध युरोलॉजिस्ट डॉक्टर सुरेश पाटणकर सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
नमस्कार.
त्याचबरोबर त्यांचे सहकारी डॉक्टर गुरुराज पडसळगी सरही आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
नमस्कार.
डॉक्टर गुरुराज, हम बात कर रहे थे फीमेल युरोलॉजी के बारे में, तो उसमें कौन से युरोलॉजिकल डिसीजेस है उसके बारे में आप बता रहे थे.
यस, डिसीज बोलूंगा, उससे पहले सिम्टम्स मतलब लक्षण क्या क्या आते हैं.
जी.
सबसे सामान्य सिम्टम क्या है, स्त्रियों को बार बार लगवी जाने के लिए मजबूर करने का.
ओके.
उसको हम बोलते हैं ओवर एक्टिव ब्लैडर.
अच्छा.
उसके कारण कई है, एक इन्फेक्शन हो सकता है मोस्ट कॉमनली, उसके साथ प्राइवेट पार्ट्स पे खा जाना या फिर लघवी करते वक्त जड़जड़ होना, ये सब सिम्टम्स है इन्फेक्शन के.
अच्छा.
इसको नेग्लेक्ट नहीं करना चाहिए.
जी.
सही टाइम पे जाके दिखा के उसका इलाज करना चाहिए.
ओके.
और एक इम्पोर्टेंट सिम्टम क्या है उसके साथ, लघवी लीक.
ओके.
जो हम मेडिकल लैंग्वेज में बोलते हैं यूरिनरी इनकॉन्टिनेंस, उसके कई कारण है इनकॉन्टिनेंस के.
अच्छा.
जो लघवी पिशवी है ज्यादा काम करने लगा, ओवर एक्टिव, तभी भी लीक होता है. या अंडर एक्टिव मतलब काम करना कम कर दिया.
ओके.
या उसका कैपेसिटी बढ़ गया.
जी.
तभी भी लीक होता है.
ओके.
उस टाइम पे ओवरफ्लो इनकॉन्टिनेंस बोलते हैं.
अच्छा.
और तीसरा कारण क्या है इनकॉन्टिनेंस का, स्ट्रेस रिलेटेड इनकॉन्टिनेंस. जब भी हम खांसते हैं या फिर जब भी हम बैठ के उठते वक्त थोड़ा बहुत यूरिन लीक होना.
ओके.
इसको स्ट्रेस इनकॉन्टिनेंस बोलते हैं.
अच्छा.
बट ये सिग्निफिकेंट है, इसको दिखाना चाहिए, नेग्लेक्ट नहीं करना चाहिए.
सर, मैं आपको सिर्फ यही पूछना चाहूंगी, कितनी बार पेशाब होना नॉर्मल रहता है और कितनी बार ज्यादा पेशाब करने के लिए जाना एबनॉर्मल रहता है.
यस यस, ये आपने सही पूछा है.
जी.
बहुत कॉमन क्वेश्चन है और उसके साथ साथ कॉम्प्लिकेटेड आंसर भी है.
ओके.
कैसा है, अगर मानो बहुत ज्यादा पानी पिया है और क्लाइमेट ठंडा है तो बार बार पेशाब आता ही है. उसको हम फिजियोलॉजिकल एन्यूरेसिस बोलते हैं. उसको अबनॉर्मल नहीं कंसिडर कर सकते. बार बार पेशाब आने के साथ उसका और एक सिम्टम मतलब क्या, अर्जेंसी जो बोलते हैं ना.
ओके.
जल्दी जाके करना होता है.
अच्छा.
वो जुड़ा है, देन इट इज अबनॉर्मल.
ओके.
और नॉर्मल हम कब बोलते हैं, लगभग दो घंटे तक आप मानो पेशाब रोक के रुक सकते हो.
अच्छा.
हर दो घंटे में एक बार करते हो.
ओके.
तो वो नॉर्मल माना जा सकता है.
बिल्कुल. yes. सर, याबद्दल श्रोते हो आपण अजूनही जाणून घेणार आहोत डॉक्टर पाटणकर सर यांच्याकडून. पण त्याआधी श्रोते हो, प्रोस्टेट, किडनी आणि इतर सर्व प्रकारच्या मूत्रविकारांवरील अत्याधुनिक उपचारांसाठी किंवा किडनी आणि मूत्रविकारासंबंधी काही प्रश्न असल्यास संपर्क करा 40 वर्षांपासून मूत्रविकार उपचारांसाठी प्रसिद्ध असलेल्या डॉक्टर सुरेश पाटणकर आणि त्यांच्या तज्ज्ञ युरोलॉजी टीमच्या एस हॉस्पिटलला एरंडवणे पुणे इथे. संपर्क 0206701900, 0206701900, 0206702910. एस हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या इन्शुरन्सच्या सेवा उपलब्ध आहेत. डॉक्टर पाटणकर सर, आपण बोलतोय स्त्रियांच्या मूत्रविकाराबद्दल. आता गुरुराज सरांनी सांगितलं त्याप्रमाणे लक्षणं समोर येत आहेत, त्यावेळेला स्त्रियांनी काय केलं पाहिजे.
आता आपण म्हटलं तसं की एक जागृती होणं खूप महत्वाचं आहे की मला आजार आहे आणि ह्यासाठी मी उपचार करण्याची गरज आहे.
बरोबर.
आणि काय होतंय की त्यामुळे संकोचामुळे ह्या स्त्रिया त्या आजाराकडे दुर्लक्ष करतात आणि काही वैद्यकीय सल्ला घेत नाहीत. माझा अनुभव असा सांगतो की जेव्हा जेव्हा त्यांच्या फॅमिली फिजिशियन ज्याला आपण म्हणतो किंवा स्त्रीरोग तज्ञांकडे जातो तर ते त्यांना बरोबर सल्ला देऊन आणि त्याप्रमाणे गरज वाटल्यास ते युरोलॉजिस्ट तज्ञाचा देखील सल्ला घ्यायला सांगू शकतात. तर मी नक्की सांगेन की अशा जेव्हा एका स्त्रियांमध्ये तक्रारी असतील, एक तर युरोलॉजिस्टनं दाखवणं किंवा जे आपले फॅमिली फिजिशियन आहेत किंवा गायनेकोलॉजिस्ट ज्याला आपण स्त्रीरोग तज्ञ, त्यांचा सल्ला घेऊन त्याप्रमाणे पुढे उपचार करून घेणं महत्वाचं आहे.
नक्कीच सर. श्रोते हो, प्रोस्टेट, किडनी आणि इतर सर्व प्रकारच्या मूत्रविकारांवरील अत्याधुनिक उपचारांसाठी किंवा किडनी आणि मूत्रविकारासंबंधी काही प्रश्न असल्यास संपर्क करा 40 वर्षांपासून मूत्रविकार उपचारांसाठी प्रसिद्ध असलेल्या डॉक्टर सुरेश पाटणकर आणि त्यांच्या तज्ज्ञ युरोलॉजी टीमच्या एस हॉस्पिटलला एरंडवणे पुणे इथे. संपर्क 0206701900, 0206701900, 0206702910. एस हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या इन्शुरन्सच्या सेवा उपलब्ध. पुन्हा भेटूयात एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
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 संकल्पना आणि निर्मिती अमेय जोगळेकर. संकल्पना आणि निर्मिती अमेय जोगळेकर.